यशया अध्याय 25। हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन, कारण तू आश्चर्यकारक कृत्ये केली आहेस। तू आपले पुरातन संकल्प पूर्ण सत्वशीलतेने सिद्धीस नेले आहेत। तू शहराला मोडतोडींचा ढीग बनविले आहे, तटबंदीचा गाव धुळीस मिळविला आहे, विदेशांच्या वाड्यांनी भरलेले शहर नष्ट केले आहे, त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही। यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करीतील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरीतील, कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणाऱ्या वादळाप्रमाणे आहे। पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली असा झालास। वृक्षभूमीवर जसा सूर्याचा ताप शांत व्हावा, तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करीतोस। मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो, तसे बलात्कार्यांचे जयगीत होते। सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे। उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेविल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे। सर्व लोकास झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रास आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे। तो मृत्यू कायमचा नाहीसा करीतो। प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुषितो। तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करीतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे। त्या समयी ते म्हणतील, पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करील। हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो, त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पाहू। परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवितात, तसे मवाबास जागच्या जागी तुडवितील। जसा पोहणारा पोहण्यासाठी झेपा टाकितो, तसा तो तीत झेपा टाकील। त्याने आपल्या हाताची करामत कितीही चालविली, तरी परमेश्वर त्याचा गर्व दडपून टाकील। तो तुझी उंच तटबंदी पाडून कोसळून टाकील, आणि जमीनदोस्त करून धुळीस मिळविल।